वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी ए चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी ए चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी जनाई घरी दळतो हारी भक्तांची पाहून सेवा करी घडली पंढरी पुंडली का घरी पांडुरंग उभा विठेवरी
तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी
चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी ए चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी सकुचा देवा झाला कैवारी रूप घेऊन करीता करी नाही मंदिरी त्या पंढरपुरी भक्त घरी देव पाणी भरी
तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी
चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी ए चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी साठी कंठ दाटला कर्ज फेडून रूप घेऊन छाया त्याची सर्वांवरी
तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी
हे चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी हे चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी वारकरी भक्त चरणावरी दरवर्षी करती आषाढी वारी भक्तांचा हरी आशीर्वाद चिरी देह जिजवी चंदना परी
तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी तो कृष्ण तो विष्णू तो गिरीधारी तो राम गोविंद विठू श्रीहारी
चला वारकरी पंढरपुरी सावळ्या विठ्ठला पाहू सत्वरी हे चला वारकरी